त्याला करायला काय प्रॉब्लेम नाही. नाही त्यांना काय भीतीच नाही गोष्टी, कारण का आपल्याला आपण करतो काम. हॅलो, संदीप सर बोलतात ना? संदीप सर, मी विशाल बोलत आहे, परांजपी स्किल्स मधून. मागे सर तुम्ही एन्क्वायरी केली होती ना 2 बेडरूम फ्लॅट साठी? ओके ओके ओके.